आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर भी अक्षता तुमकां प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन गुजरात आनी संघराज्य दादरा आनी नगर हवेली आनी दमन आनी दीव हांगा 2 दिसांच्या भेटीर आसतले. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी गुजरातांतल्या सुरत आनी नवसारी आनी दमनांतल्या सिल्वासा हांगा वेगवेगळ्या कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. प्रधानमंत्री आयज सकाळी दादरा आनी नगर हवेली आनी दमन आनी दीवक भेट दितले आनी दमन आनी दीव दादरा नगर हवेली हांच्या सिल्वासान 2,587 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करून बुन्यादी फातर बसयतले. ते सिल्वासा हांगा भौशीक बसकेन मार्गदर्शन करतले. उपरांत प्रधानमंत्री सुरतान अन्न सुरक्षा संतृप्ती मोहीम सुरू करतले. सुरतांतल्या सुमार 2,00,000 लावार्थ्यांक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न येवजणे खाला फायदे मेळटले. फाल्यां आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमतान प्रधानमंत्री मोदी नवसारीतल्या लखपती दिदी संमेलनाक हाजीर रावपाचे आसात. प्रधानमंत्री 25,000 परस चड आपमजत गटांतल्या 2.5 लाख बायलांक 450 कोटी रुपया वयर मजत दितले. गोंयांत पशुवैजकीय सहकांचो सुवातो कंत्रातीत पद्दतीन भरतले. तशेंच गोंयांत कंपनीन वा हेर भरती खातीर जायरात दितना रोजगार विनिमय केंद्राक म्हायती दिवंक ना जाल्यार 5 ते 30,000 रुपया दंड दिवपाचो निर्णय मंत्रीमंडळाच्या बसकेंत जाला. गोंयकारांक खासगी मळार रोजगाराची संद मेळपाक जाय ह्या हेतान हो निर्णय घेतला अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. म्हापसा अर्बन कॉपरेटीव्ह बँकेची म्हापसा आशिल्ली नंदादीप ही बिल्डींग गोंय सरकार 25 कोटी रुपयांक घेवपाचो निर्णय कालच्या मंत्रीमंडळाच्या बसकेंत जाला. गोंय धर्मीक महोत्सवा खातीर 1.5 कोटी रुपया तशेंच सेंट फ्रांसीस झेवियर एक्सपोजिशना खातीर आयिल्ल्या 5 कोटी रुपया खर्चाक मंजुरी, पणजे रुआ दे ओरेम कन्वेन्शन सेंटराच्या लिझाक मंजुरी मंत्रीमंडळाच्या बसकेन मंजुरी दिल्या. परवरीच्या देव खापरेश्वराचे मंदीर सरकार बांदून दितले. देवळाच्या समितीन देवळा खातीर नवीन सुवात सोदून दितकच देवूळ बांदपाचे काम सुरू जातले अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंडरटेकिंग सोसायटी हे जे आपण कॉर्पोरेशन त्यांचे त्यांच्याकडून कॅटल फीड त्यांची परचेस करतो आम्ही. इट इज अ 24 पोस्ट फॉर द वेटरनरी असिस्टंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसीस. वेटरनरी असिस्टंट आमचे कमी आशिले त्या कॉन्ट्रॅक्ट बेसीसचे घेऊन त्यांना परमिशन दिला. इट इज अ एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज इन गोवा अमेंडमेंट बिल 2025. आम्ही प्रत्येक प्रायव्हेट सेक्टरातल्यान गोयात ॲडवर्टायजमेंट कंपल्सरी करपाकूच जाय. तांची फाईन जी असा, फर्स्ट ऑफेन्स झालेला 5,000, सेकंड ऑफेन्स झालेला 10,000, थर्ड ऑफेन्स झालेला 15,000. आणि त्याचे मॅक्झिमम एम्प्लॉईज आहा पण न्ही म्हणजे 400 वयर, त्याला फर्स्ट ऑफेन्साक 20,000, मागे 25,000 आणि त्याच्या उपरांत 30,000. त्यांच्यानी ॲडवर्टायजमेंट गोयात कंपल्सरी करपाक जाय, केले ना आमच्या लक्षात आले जाल्यार त्यांचे फाईन केले वयतले या पद्धतीत.
संसारीक ऑडिओ व्हिज्युअल मनरिजवण शिखर परिषद वेव्ह 2025 नवोदित डीजे निर्माते आणि इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकारांक इलेक्ट्रॉनिक संगीत आणि डीजे कलेच्या मळार आपली प्रतिभा दाखवपाची संद दिता. भारतीय संगीत उद्देगाच्या सहकार्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालय रेझोनेट द EDM चॅलेंज ही सर्त घडवून हाडल्या. या सर्तीचो हेतू क्रिएट इन इंडिया चॅलेंजाचो एक भाग म्हणून सृजनशील प्रतिभा आणि नवनिर्माण दृश्य श्रव्य आणि मनरिजवणीच्या संसारात उक्ती करपाचो असा. इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक EDM रचपाचो आणि निर्मितीचो आदलो अनुभव आशिल्ल्या खंयच्याय देशांतल्या कलाकारांक संगीतकारांक आणि कलाकारांक ही सर्त उक्ती असा. संगीत संलयन इलेक्ट्रॉनिक संगीत आणि DJ कलाकारा खातीर संसारीक केंद्र म्हणून भारताची वळख घटमूट करपाचो हे सर्तीचो हेत असा. ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत लेखक पद्मभूषण सर्गेस्त रविंद्र केळेकार हांच्या जन्मशताब्दी वर्सा निमतान काल मडगांवच्या रविंद्र भवनात खाशेली कार्यावळ घडून हाडली. ह्या कार्यावळीक साहित्य आणि समाज मळावेल्या नामनीच्या मानेस्तांचो वाटो आशिल्लो. ह्या वेळार उलयताना नामनीच्यो साहित्यीक किरण बुडकुले हांणी रविंद्र बाबांच्या वेगवेगळ्या गुणांचेर उजवाड घालतना रविंद्र बाब हांणी खऱ्या अर्थान रायटर आणि फायटर ह्यो दोनी भूमिका तितल्याच ताकदीन निभयल्यात असे सांगले. रविंद्र केळेकार हांचे साहित्य आणि चळवळीतले कार्य ह्याविषयी दिलीप बोरकर हांणी तयार केल्या ज्ञानयोगी ह्या माहितीपटाचे काल प्रदर्शन झाले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज 7:20 आयकूंक मेळटले. नमस्कार.